विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रानं 58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 कांस्य अशी एकंदर 158 पदकांची लयलूट करत स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळवलं. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खेळाडू आणि सदस्यांचं अभिनंदन केलं आहे. या यशामुळे राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पथकातील खेळाडू आणि सर्व सदस्यांचं अभिनंदन करत सर्व खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. देशातील साखर हंगाम संपला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात 18% अर्थात 58 लाख टनांनी घट झाली आहे. यंदा 257 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. गेल्या वर्षी हेच उत्पादन 315 लाख टन इतकं झालं होतं. सरासरी साखर उतारात देखील 0.80% घट होऊन यंदा 9.30% साखर उतारा मिळाला आहे. यंदा उत्तर प्रदेशाने महाराष्ट्राला मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावत 92,80,000 टन उत्पादन घेतलं. महाराष्ट्रात 80,95,000 टन उत्पादन झालं आहे. उसाची घटलेली उपलब्धता आणि साखर उतारेतील घट यामुळे प्रत्यक्ष साखर उत्पादन कमी झाल्याची माहिती राष्ट्रीय साखर महासंघानं दिली आहे. मात्र देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा असून येत्या हंगामात अनुकूल पावसाळी परिस्थिती तसंच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वाढलेल्या ऊस लागणीमुळे साखर उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा असल्याचं महासंघानं म्हटलं आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पुणे विभागातील थकीत वीज देयकांबाबत न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक रास्तापेठ विभागातील 266 प्रकरणांचा, पुणे ग्रामीण विभागातील 42, गणेशखिंड विभागातील 33 प्रकरणे या लोक अदालत निकाली निघाली. तसेच 2 वीज चोरी प्रकरणांमध्ये वीज बिल आणि तडजोड शुल्कापोटी एकंदर 59,27,000 रुपयांचा भरणा करण्यात आल्याची माहिती वितरणकडून देण्यात आली. पुण्यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 3,22,000 वाहन चालकांवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेनं जानेवारी ते एप्रिल दरम्यान कारवाई केली. गेल्या वर्षी याच कालावधीत 75,713 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, दुचाकीवर तिघांचा प्रवास, मद्यप्राशन करून वाहन चालवणे तसेच मोबाईलवर संभाषण करणे अशा प्रकारच्या वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. बहुरंग पुणे आयोजित 18व्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचं आयोजन येत्या 19 मे आणि 20 मे रोजी पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन इथं केल्याची माहिती बहुरंगचे अध्यक्ष डॉ कुंडलिक केदारी यांनी दिली. शिरमोर हे या महोत्सवाचं बोधचिन्ह आहे जे माडिया गोंड नागरिक शिरस्त्राण म्हणून वापरत असलेल्या पारंपरिक वस्तूवर आधारित आहे. महोत्सवाचं उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांच्या हस्ते होणार आहे. डीएस कुलकर्णी उद्योगात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या यादीत काही त्रुटी आढळल्या आहेत. काही गुंतवणूकदारांचा तपशील अपुरा आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी 15 ते 29 मे दरम्यान शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात संबंधित गुंतवणूकदारांनी भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे टेबल टेनिस लीग सुपर लीग स्पर्धा आजपासून सुरू झाल्या आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकंदर 6 संघ असून प्रत्येक संघात 8 खेळाडू असतील. महिला, पुरुष, प्रौढ खेळाडू, 15 आणि 17 वर्षाखालील मुले आणि मुली या गटातील खेळाडूंचा समावेश राहणार आहे. नैशा रेवस्कर, रोहित चौधरी, शौरेन सोमण, ईशान खांडेकर, समृद्धी कुलकर्णी, प्रणव घोलकर, संतोष वाकराडकर, रुचिता दारवटकर या स्थानिक खेळाडूंबरोबरच नागपूर, ठाणे, मुंबईमधील नामांकित खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 2024-25 या आर्थिक वर्षास उत्पन्न वाढलं असून ते 106,18,52,000 इतकं झालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न 12,22,00,000 रुपयांनी वाढलं आहे. समितीला सेसद्वारे सर्वाधिक 79,98,000 उत्पन्न मिळालं आहे. दरवर्षी उत्पन्नात 10% वाढीचं उद्दिष्ट ठेवलं असून यासाठी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक आणि दप्तर तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी दिली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज दुपारच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांसह डेक्कन, कर्वेनगर, शिवाजीनगर, औंध, बाणेर या उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. तसंच येरवडा, लोहगाव, वाघोली, खराडी, हडपसर या भागांमध्ये काळे ढग दाटून आले आहेत. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.